chinimandi.com पॉडकास्ट। गंगा किसान मोरणा साखर कारखान्याचा गाळप हंगाम पूर्ण। दी गंगा किसान सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम दरम्यान तांत्रिक बिघाड झाला, यामुळे कारखाना अनेकदा बंद राहिला। तरीही हंगामाच्या समाप्तीपर्यंत 51,30,864 क्विंटल ऊसाचे गाळप करून कारखान्याने गेल्या वर्षातील रेकॉर्ड तोडले आहे। मुख्य व्यवस्थापक HV कौशिक यांनी सांगितले की शेतकरी आणि संचालक मंडळाच्या मागणीनंतर अनेक दिवसांपर्यंत फ्री पावत्या देऊन ऊस घेतला गेला। मंगळवारी कारखान्याचा गाळप हंगाम संपला। या हंगामात 226 दिवस कारखाना सुरू राहिला। 51,30,864 क्विंटल ऊसाचे गाळप झाले, जे गेल्या हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत सर्वात जास्त होते। यावेळी कारखान्याने 5,55,000 पोती साखरेचे उत्पादन केले। कारखान्याची रिकव्हरी 10.90% इतकी राहिली। या प्रसंगी UP सहकारी साखर मिल असोसिएशन सहारनपूर विभागाचे संचालक डायरेक्टर देवेंद्र चौधरी, ऊस विकास परिषदेचे चेअरमन अजय कुमार, शेतकरी नेते रामपाल सिंग, कारखाना संचालक मनोज राठी, अरुण कुमार, सुधीर कुमार, कवल पाल, रजत राठी, सतबीर आदींनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले।